नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आयज 76व्या प्रजासत्ताक दिसा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लींतल्या कर्तव्य मार्गांतल्यान प्रजासत्ताक दीस मनयतना राष्ट्राचें फुडारपण करतल्यो. प्रजासत्ताक दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्राक परबीं दिल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 2025 वर्सा खातीर 39 पद्म पुरस्कार दिवपाक मान्यताय दिल्या. एक राष्ट्र एक वेंचणुके विधेयकान बऱ्या प्रशासनाच्या अटींची नवी व्याख्या करपाचें उतर दिलां अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणलां. आतां पुराय खबरो. आयज राष्ट्र 76वो प्रजासत्ताक दीस मनयता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लींतल्या कर्तव्य मार्गांतल्यान प्रजासत्ताक दीस मनयतना राष्ट्राचें फुडारपण करतल्यो. प्रजासत्ताक दिसाची परेड सकाळीं 10:30 सुरू जातली आनी सुमार 90 मिनटां चलतली. प्रजासत्ताक दिसाची परेड सुरू जातली आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय झुजा स्मारकाचेर फुलाहार ओंपतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विधीपूर्वक कर्तव्य मार्गाचेर पावतल्यो आनी सलामी घेतल्यो. तातूंत सशस्त्र दळ, पॅरालश्करी दळ, सहाय्यक नागरी दळ, NCC आनी NSS हांचे युनिट आसतले. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे परेडांत मुखेल सोयरे आसतले. इंडोनेशियांतल्या आयिल्लो 160 वांगड्यांचो मार्चिंग पंगड आनी 190 वांगड्यांचो बँड पंगड ह्या परेडांत वांटो घेतलो. वेगवेगळ्या राज्यांतल्यान, केंद्रशासित प्रदेशांतल्यान आनी केंद्र सरकाराच्या मंत्रालयां आनी खात्यांतल्यान 31 चित्ररथ आसतले. तातूंत स्वर्णीम भारत, विरासत और विकास हो विशय दाखयतले. 47 विमानांनी फ्लायपास्ट करून ही कार्यावळ सोंपतली. प्रजासत्ताक दिसाच्या पूर्वसांजेर काल राष्ट्रामुखार केल्ल्या प्रेरणादायक मार्गदर्शना खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे उपकार मानले. सोशल मिडियाचेर तांणी केल्ल्या पोस्टांत राष्ट्रपती मुर्मू हांणी जायत्या विशयांचेर संविधानाचे घडपण तशेंच राष्ट्रीय प्रगती खातीर वावुरपाची गरज हाचेर भर दिला अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलां. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 76व्या प्रजासत्ताक दिसाच्या आदल्या दिसा 93 सशस्त्र दळ आनी केंद्रीय सशस्त्र पुलीस दळाच्या कर्मचाऱ्यांक शौर्य पदक पुरस्कार दिवपाक मान्यताय दिल्या. तातूंत 2 किर्तीचक्र, 1 वीरगती उपरांत 14 शौर्य चक्र, 3 वीरगती उपरांत 1 बार-2 सेना पदक, 66 सेना पदकां तातूंत 7 वीरगती उपरांत 2 नौसेना पदक आनी 8 वायुसेना पदकांचो आस्पाव जाता. किर्तीचक्र मेजर मनजीत आनी नायक दिलवार खान हांकां पुरस्कार फावो जाला. शौर्य ध्येयपूर्ण कृती वा आत्मत्याग हांचे खातीर किर्ती चक्राचो पुरस्कार दितात. राष्ट्रपतींनी 2025 वर्सा खातीर 39 पद्म पुरस्कार दिवपाक मान्यताय दिल्या. ह्या वळेरेंत 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आनी 113 पद्मश्री पुरस्कार आसात. पुरस्कार मेळोवप्यां मदीं 23 बायलो आसात आनी हे वळेरेंत परकी NRI, PIO, OCI ह्या वर्गांतले 10 आनी मरणा उपरांत पुरस्कार मेळिल्ल्या 13 जाणांचो आस्पाव आसा. गोंयची समाज वावुरपी लिबिया लोबो सरदेसाय हांकां पद्मश्री पुरस्कार जाहीर जाला. ती गोंयची सुटके झुजारी जिणें गोंय मुक्ती आनी उदरगतींत म्हत्वाची भुमिका साकारली. प्रजासत्ताक दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्राक परबीं दिल्यात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्री मोदी हांणी राष्ट्र 75 गौरवशाली वर्सां मनयता अशें तांणी सांगलां. संविधान तयार करपी सगळ्यांचे तांणी उपकार मानले आनी भारताचो प्रवास लोकशाय, स्वाभिमान आनी एकचारान रुजला हाची खात्री दिली. संविधानाचे आदर्श तिगोवन दवरपाचे आनी बळिश्ट आनी समृद्ध भारताचे दिकेन वावुरपाचे यत्न ह्या प्रसंगाक लागून घटमूट जाता अशें तांणी म्हळां. संसदेत सादर केल्ल्या एक राष्ट्र एक वेंचणूक विधेयकांत बऱ्या प्रशासनाच्या अटींची नवी व्याख्या करपाचे उतर दिलां अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगलां. एक राष्ट्र एक वेंचणूक येवजण शासनाक सुसंगती वाडोवपाक शकता, धोरणात्मक पक्षपात आडावंक शकता, संसाधनाचें वळोवप उणें करपाक शकता आनी अर्थीक भार उणो करपाक शकता अशें तांणी सांगलें. प्रजासत्ताक दिसाच्या आदल्या दिसा राष्ट्रामुखार केल्ल्या मार्गदर्शनांत राष्ट्रपती मुर्मू हांणी भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावो कायदो हांच्या सुवातेर भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय संहिता हाडपाचो निर्णय घेतला असे रेखांकित केला. या यत्नात साक्ष अधिनियम हो उल्लेखनीय यत्न आशिल्लो. प्रजासत्ताक दीस हो सगळ्या नागरिकां खातीर सामूहिक खोस आणि अभिमानाचो दीस असा असे ताणी सांगले. फाटल्या 75 वर्षांत भारत राष्ट्रांच्या समाजात आपली योग्य सुवात परत मेळपा खातीर पावलां उबारता हाचेर ताणी भर दिलो. न्याय आणि स्वातंत्र्य ही भारताच्या संस्कृताय दायजाचे सदांच एक भाग आशिल्ले असे ताणी मुखार म्हणले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी 76व्या प्रजासत्ताक दिसा निमतान राष्ट्राक परबीं दिल्या. 75 वर्सांच्या गौरवशाली प्रवासांत भारत बळिश्ट आणि समृद्ध झाला असे ताणी सांगले. शेतकी मळा सावन खेळा मेरेन आणि जमनी सावन अंतरिक्ष मेरेन देशान जायती उल्लेखनीय कामां साध्य केल्यात असे ताणी सांगले. देशांतल्या दरेका नागरिकां लोकशाय प्रक्रियेत वाटो घेवपाचे उत्तर दिवचे असे ताणी सांगला. देशाचे स्वातंत्र्य मेळोवपाक वावुरपी आणि संविधान तयार करपाक योगदान दिवपी व्हड व्यक्तींचे ताणी उगडास केलो. केंद्रान एकीकृत निवृत्ती वेतन येवजण UPS चालीक लावपाची अधिकृत माहिती दिल्या. केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यां खातीर राष्ट्रीय निवृत्ती वेतन पद्धती खाला पर्याय म्हणून सरकारान फाटल्या वर्सा ऑगस्टांत एकीकृत निवृत्ती वेतन येवजण सुरू केली. ही येवजण उणू 1 एप्रील सावन लागू जातली. राष्ट्रीय निवृत्ती वेतन वेवस्थे खाला आसपाव आशिल्ल्या आणि NPS खाला हो पर्याय वेचपी केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यांक UPS लागू जातलो असे काल जारी केल्ल्या अधिसुचोवणीत म्हणला. सध्याचे केंद्र सरकाराचे कर्मचारी आणि फुडाराचे कर्मचारी एक तर NPS खाला UPS पर्याय घेवपाची निवड करूंक शकतात वा UPS पर्याय बगर NPS वांगडा चालू दवरपाची निवड करूंक शकतात. अधिसुचोवणे प्रमाण UPS पर्याय वापरिल्ल्या खंयच्याय कर्मचाऱ्यांक हेर खंयचीच धोरण सवलत धोरणांत बदल अर्थीक फायदो निवृत्ती उपरांत सयत उपरांतच्या निवृत्ती लोकांक खातीर खंयच्याय समतेचो दावो करपाक मेळना. आयज प्रजासत्ताक दिसा निमतान महाकुंभात भक्त आणि पर्यटक भव्य संस्कृतीक मेळ पळोवपाक मेळटले. मुखेल कार्यावळ गंगा मंडपात जातली. भक्तांक अध्यात्मक भारतीय संस्कृताय आणि देशभक्तीचो संगम अणभव येतलो. महाकुंभात गंगा, यमुना, सरस्वती आणि त्रिवेणी ह्या चारूय मंडपांनी वेगवेगळ्या कार्यावळी जातल्यो. उत्तर प्रदेश संस्कृताय खात्यान आयोजित केल्ल्या ह्या कार्यावळीत शास्त्रीय सादरीकरणां आसतली जी प्रेक्षकांक आध्यात्मीक प्रवासांत व्हरतली. एके वटेन पारुवाही, बिरहा आणि आल्हा ह्या सादरीकरणांतल्यान प्रेक्षकांक उत्तर प्रदेशाच्या गांवगिऱ्या संस्कृतायेची वळख करून दितले. जाल्यार फुडें दुसरे वटेन कुचीपुडी, भरतनाट्यम, कथक हेर सयत शास्त्रीय सादरीकरणांचो लोकांक आनंद मेळटलो. तशेंच सांजे वेळा अद्भूत ड्रोन शो भक्तांक पळोवंक मेळटले. प्रयागराजांत चालू आशिल्ल्या महाकुंभांत आतां मेरेन सुमार 11 कोटी भक्तांनी त्रिवेणी संगमांत पवित्र बुट्टी घेतल्यात. आयज प्रजासत्ताक दिसा वेळार 4 कल्याणकारी येवजण्यो उपचारीकपणान सुरू करतले. दर एका मंडळांतल्यान फकत एकाच गांवांत संतृप्ती मोडाचेर चालीक लावपा खातीर तेलंगणा सरकारान जाहीर केला. ह्या येवजण्यांनी रैतु भरोसा म्हणजे शेतकारांक पिकाची मजत, इदिरम्मा आत्मिया भरोसा म्हणजे जमनी नाशिल्ल्या शेतकी मजुरांक वर्सुकी 12,000 रुपया मजत, रेशन कार्डा वाटप इंदिरम्मा इलू हांचे आसपाव जाता. ह्या येवजण्या खातीर ग्रामसभांनी मेळिल्ले सगळे अर्ज एकठांय करून ताची चौकशी करतले आनी पात्र व्यक्तींक ह्या येवजण्या खाला फायदे दितले अशें उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमकार हांणी सांगले. काल हैदराबादांत पत्रकार परिशदेंत उलयतना ताणी मार्च मेरेन हे जातले अशें सांगलां. जायत्या ग्रामसभा वयल्या रहवाशांनी आपली नांवां वळेरेंतल्यान ना अशी कागाळ केल्या आनी जायते नवे अर्ज दाखल जातात अशें ताणी सांगले. हे आंकडे लाखांनी हुपल्या आनी अर्ज प्रक्रिया करपाचो व्यायाम पुराय करपा खातीर मार्च मेरेन वाडयला अशें ताणी सांगलें. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. आयज 76व्या प्रजासत्ताक दिसा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लींतल्या कर्तव्य मार्गांतल्यान प्रजासत्ताक दीस मनयतना राष्ट्राचे फुडारपण करतल्यो. प्रजासत्ताक दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राष्ट्राक परबीं दिल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 2025 वर्सा खातीर 39 पद्म पुरस्कार दिवपाक मान्यताय दिल्या. एक राष्ट्र एक वेंचणूक विधेयकान बऱ्या प्रशासनाच्या अटींची नवी व्याख्या करपाचे उतर दिला अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.
Thank you.